हॅलो कुराडे सर बोलतायत ना? सर विशाल बोलतोय परांजपेमधून. मागे भेटलो होतो आपण अभिरुची परिसरला फ्लॅट संदर्भात. फ्लॅट सर अभिरुची परिसर परांजपे अभिरुची परिसरला नाही का भेटलो होतो? झालं का सर काय डिसिजन मग? बर 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 चालेल चालेल ओके ओके ठीक आहे चालेल चालेल.